नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. देशाचे पुढील CDS संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी. तामिळनाडूत जोसेफ विजय आज शपथ घेणार. केरळमध्ये काँग्रेसचा अद्याप निर्णय नाही. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 जाहीर. राज्यातल्या 3 पंचायतींचा गौरव. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक जाहीर. आणि निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकावर कारवाईची शिवसेनेची मागणी. MIM कडून मात्र पाठराखण. आता सविस्तर बातम्या. देशाचे पुढील CDS संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ येत्या 30 मे रोजी पूर्ण होत आहे. याच दिवशी जनरल NS राजासुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांची काल शपथ घेतली. कोलकाता इथं राज्यपाल RN रवी यांनी त्यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार यांची या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लक्षणीय ठरली. दरम्यान तामिळनाडूमध्ये TVK पक्षाचे नेते जोसेफ विजय आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. विजय यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र काल राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सादर केलं. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करत येत्या 13 मेपर्यंत विश्वासमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. चेन्नईत आज सकाळी 10 वाजता हा शपथग्रहण सोहळा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून N रंगासामी यांना नियुक्त केलं आहे. नायब राज्यपाल कैलास नाथन यांनी रंगासामी यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं. येत्या 13 मे रोजी रंगासामी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून 5व्यांदा शपथ घेतील. दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्याच्या संदर्भात काँग्रेस पक्षाचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं आहे. देशात अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले,
हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को, ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझकर की बोला जाता है, जो कि सच्चाई नहीं. भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
पारसी समाजाने राष्ट्रकार्यात दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करत पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल चिंता सुद्धा व्यक्त केली. केंद्र सरकारनं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 घोषणा केली आहे. यात देशभरातून निवडलेल्या 42 पंचायतींना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्कारांमध्ये कर्नाटक 6 पुरस्कारांसह पहिल्या, तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा प्रत्येकी 5 पुरस्कारांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. राज्यात भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा, तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये, तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. येत्या 3 जून रोजी नवी दिल्ली इथं हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत. विकसित भारतासाठी शेतकरीही विकसित व्हायला हवा, यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे सौर कृषीपंपांसह विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांच्या लाभार्थ्यांनी इतर शेतकऱ्यांनाही सौरपंपांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावं असं आवाहन केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पीएम कुसुम बी आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधत होते. राज्याचे नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह महावितरणचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे. फळं कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देशही रावल यांनी दिले. दरम्यान राज्यातील काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याशिवाय शेतमाल खरेदी विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचा इशाराही रावल यांनी दिला आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
शेत रस्ते होतील सुलभ, शेतीचा वाढेल मान, आनंद रस्ते योजना हीच महाराष्ट्राची शान. रस्ते सजले सुगम झाले, साऱ्यांचा संपला त्रास, महाराष्ट्राच्या प्रगतीला योजनेचा विश्वास. बांधावरून थेट बाजारी जाईल सहज माल, चिखल आणि खड्ड्यांचा संपेल आता काळ.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
राज्यात इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं आहे. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग एक मधील दुरुस्ती तसंच भाग दोन भरण्याची प्रक्रिया ही येत्या 21 आणि 22 मे रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम द्यायचा आहे. येत्या 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी तसंच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असणार आहे. निदाखाण प्रकरणावरून एमआयएम नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी करत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं काल छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात जाऊन निवेदन दिलं. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना हे निवेदन देण्यात आलं. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदाखाणला आश्रय दिल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर करण्यात आला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेतली. निदा खान तसंच मतीन पटेल यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नसून न्यायालय त्यांना दोषी ठरवत नाहीत तोवर आपण त्यांच्या पाठीशी असल्याचं ओवेसी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जालना इथं काल विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाला घेराव घालत त्यावर सुपाऱ्या आणि काळं तेल फेकलं. जालन्याच्या छत्रपती संभाजीनगर रस्ता चौफुलीच्या ठिकाणी ही घटना घडली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उत्सव समितीतर्फे काल सकाळी शहरात भव्य दुचाकी फेरी काढण्यात आली. बहुजन आणि इतर मागास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या फेरीचं उद्घाटन करण्यात आलं. सिडको इथल्या कॅनॉट उद्यानात महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राजपूत समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्यपदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक आहे. कांस्यपदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्याविरोधात 147 विरुद्ध 144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्स संघावर 77 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 वाजता चेन्नई इथं चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होईल, तर दुसरा सामना सायंकाळी 7:30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात छत्तीसगडमध्ये नवा रायपूर इथं होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल दरवाजाच्या जतन दुरुस्तीच्या कामांमुळे उद्या सोमवारपासून वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. उद्यापासून काम पूर्ण होईपर्यंत भडकल दरवाजातून जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद असणार आहे. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली आहे. मिफ.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. हवामान. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काल संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. मराठवाड्यात लातूर तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल पाऊस झाला. दरम्यान राज्यात काल वाशिम इथं सर्वाधिक 42.8 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 40 अंशांपेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर इथं 39.6 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचे पुढील CDS संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री शुभेंदू धर्माधिकारी यांचा शपथविधी. आणि निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकावर कारवाईची मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.